आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कृत्रिम बुद्धिमत्तेचं लोकशाहीकरण होणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। नवी दिल्ली इथं आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 औपचारिक उद्घाटन। निवडणुकीच्या आधी राज्य सरकारांकडून जाहीर होणाऱ्या मोफत सुविधा आणि योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशभरात उत्साहात साजरी। पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात। आणि नायजेरियामध्ये खाणीत विषारी वायू गळतीमुळे 33 कामगारांचा मृत्यू। कृत्रिम बुद्धिमत्तेचं लोकशाहीकरण होणं आवश्यक असून विशेषतः ग्लोबल साऊथसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे समावेशन आणि सक्षमतेचं साधन बनायला हवं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते। जगातली सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आणि सर्वात मोठ्या तंत्रज्ञान प्रतिभेचं केंद्र असलेल्या भारतात एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवरच्या परिषदेचं आयोजन होत असून ग्लोबल साऊथमधल्या देशांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे असं ते यावेळी म्हणाले।
इस समिट का भारत में होना भारत के साथ ही पूरे ग्लोबल साउथ के लिए गर्व का विषय है। दुनिया के कोने कोने से यहां आए महानुभाव इसकी सफलता को नई ऊंचाई पर ले जा रहे हैं। इसमें यंग जनरेशन की जो उपस्थिति हमने देखी है वो एक नया विश्वास पैदा करती है।
कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी इतिहासातला एक परिवर्तनकारी अध्याय असून भारत केवळ एआय क्रांतीचा भाग नाही तर त्याचं नेतृत्व करतो आणि त्याला आकार देतो असं प्रधानमंत्री म्हणाले। या परिषदेला जगभरातले नेते आणि उद्योगातल्या आघाडीच्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित आहेत। कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक मूलभूत तंत्रज्ञान असून लोकांच्या काम करण्याच्या शिकण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले। परिषदेत उपस्थित असलेल्या जागतिक नेत्यांचं स्वागत करताना ते म्हणाले की सरकार एआय अंतर्गत सर्व 5 स्तरांवर काम करत आहे। सरकारने एक कॉमन कॉम्प्युट प्लॅटफॉर्म तयार केला असून तो स्टार्टअप्स संशोधक शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात 38,000 जीपीयूज पर्यंत प्रवेश प्रदान करेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। आगामी 5 वर्षांच्या कालावधीत भारत आणि अमेरिका यांना समुद्राखाली केबलच्या माध्यमातून जोडण्यात येईल असं सांगून यासाठी 1,500 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा गुगलनं केली आहे। अमेरिका इंडिया कनेक्ट या पायाभूत सुविधा सहकार्य उपक्रमाच्या माध्यमातून विशाखापट्टणम जवळ विजाग इथं समुद्राखाली नवीन आंतरराष्ट्रीय केबल स्थानक उभारलं जाईल अशी माहिती गुगलनं काल भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत दिली। याशिवाय भारताला सिंगापूर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाशी जोडणारे 3 नवीन समुद्राखालचे केबल मार्ग तसंच 4 धोरण त्मक फायबर ऑप्टिक मार्ग स्थापन करण्यात येतील असं गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी यावेळी सांगितलं। निवडणुकीच्या आधी राज्य सरकारांकडून जाहीर होणाऱ्या मोफत सुविधा आणि योजनांवर सर्वोच्च न्यायालयानं आज ताशेरे ओढले। तमिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडनं दाखल केलेल्या याचिकेवरची ही सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बॅगची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर झाली। या याचिकेत वीज सुधारणा नियम 2024 नियम 23 आव्हान देण्यात आलंय। अशा मोफत योजना देशाच्या दीर्घकालीन आर्थिक विकासात अडथळा आणतात असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आणि हे असं किती काळ चालणार असा सवाल न्यायालयानं केला। ज्यांना परवडते आणि ज्यांना परवडत नाही अशा लोकांमध्ये फरक न करता दिल्या जाणाऱ्या सुविधा म्हणजे फक्त तुष्टीकरण आहे, आर्थिक विकासाला चालना मिळत नाही असं न्यायालयानं म्हटलंय। जर लोकांना थेट पैसे मिळाले तर ते काम करतील का असा थेट रोख रक्कम हस्तांतरणाच्या योजनांचा उल्लेख करत न्यायालयानं विचारलं। सर्वोच्च न्यायालयाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय आपण देश सोडून जाणार नाही असं हमीपत्र उद्योजक अनिल अंबानी यांनी आज दाखल केलं। रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडशी संबंधित मोठ्या बँक कर्जांच्या घोटाळा प्रकरणात सध्या सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर अनिल अंबानी यांनी हे हमीपत्र दिलंय. ते न्यायालयाच्या अनुमतीशिवाय देश सोडून जाणार नाहीत अशी हमी त्यांच्यातर्फे त्यांचे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी 4 फेब्रुवारी रोजी न्यायालयात दिली होती. त्याचा पुनरुच्चार त्यांनी या हमीपत्रात केलाय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यासह देशभरात उत्साहात साजरी होत असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे अभिवादन केलंय. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात महाराजांचा उल्लेख स्वराज्याचे शिल्पकार असा करून ते आत्मनिर्भर भारतासाठी प्रेरणास्रोत असल्याचं म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमाद्वारे शिवछत्रपतींना वंदन केलंय. महाराजांनी जनहित आणि लोककल्याणाला सदैव सर्वोच्च प्राधान्य दिलं. त्यांचं जीवन आजही भारतवर्षासाठी पथदर्शक आहे असं सांगत प्रधानमंत्र्यांनी संस्कृत श्लोकाद्वारे महाराजांच्या दातृत्वाचा आणि धर्मनिष्ठेचा गौरव केलाय. इतर नेत्यांनीही समाज माध्यमावरून शिवाजी महाराजांप्रती आदर व्यक्त केलाय. शिवजयंती हा आत्मभानाचा सण असून महाराजांनी रयतेच्या मनात स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतवलं, ज्यामुळे आजही सामाजिक वीण घट्ट आहे असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. शिवाजी महाराज हे शौर्य, दूरदृष्टी आणि न्यायप्रिय नेतृत्वाचं अद्वितीय प्रतीक आहेत असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय. राज्यातला मुख्य शासकीय सोहळा महाराजांचं जन्मस्थान असलेल्या दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरीवर मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले शिवनेरीवर शिवकुंजावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवनेरीवर परंपरेप्रमाणे बाळ शिवरायांचा पाळणा झुलवला आणि शिवरायांच्या पालखीची विधिवत पूजा केली. यावेळी महिलांनी पाळणा गाऊन संपूर्ण परिसर शिवमय करून टाकला. शिवराय मनामनात आणि शिवजयंती घराघरात साजरी करण्याचं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते. मुस्लिम समाजामध्ये पवित्र समजला जाणारा रमजानचा महिना आजपासून सुरू झाला. काल संध्याकाळी देशाच्या अनेक भागात चंद्रदर्शन झालं. रमजान हा इस्लामिक दिनदर्शिकेतला 9वा महिना आहे. महिन्याच्या शेवटी ईद उल फित्र साजरी केली जाते. नायजेरियामध्ये पठारी प्रदेशातल्या बाशर या जिल्ह्यात काल शिस आणि जस्त या धातूंच्या खाणीत झालेल्या विषारी वायू गळतीमुळे 33 कामगारांचा मृत्यू झाला. तर याच भागात झालेल्या स्फोटात 27 जण जखमी झाले. खाण क्षेत्रातून 20 पेक्षा जास्त कामगारांची सुटका करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचं तसंच विषारी वायू गळतीचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं. चीननं 2020 साली उत्पादनक्षम अणुचाचणी केल्याचा अमेरिकेचा आरोप असून नवीन बहुपक्षीय शस्त्र नियंत्रण कराराअंतर्गत यापुढे ही गोष्ट सहन केली जाणार नाही असा इशारा दिलाय. अमेरिकेच्या शस्त्रास्त्र नियंत्रण आणि प्रसार प्रतिबंध विभागाचे मंत्री क्रिस्टोफर यू काल वॉशिंग्टनमध्ये बोलत होते. चीननं 22 जून 2020 रोजी लोप नूर या चाचणी स्थळाजवळ एक अणुचाचणी करून आपली अण्वस्त्र क्षमता सिद्ध केल्याची माहिती अमेरिकेकडे असून चीन मात्र या गोष्टीची जाहीर कबुली देत नसल्याचं ते यावेळी म्हणाले. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इटली आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना सुरू आहे. इटलीनं नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कृत्रिम बुद्धिमत्तेचं लोकशाहीकरण होणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नवी दिल्ली इथं आयोजित इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 औपचारिक उद्घाटन. निवडणुकीच्या आधी राज्य सरकारांकडून जाहीर होणाऱ्या मोफत सुविधा आणि योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशभरात उत्साहात साजरी. पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात. आणि नायजेरियामध्ये खाणीत विषारी वायू गळतीमुळे 33 कामगारांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.